आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 155व्या तर देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 120व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली। स्वच्छ भारत अभियानाची दशकपूर्ती सर्वत्र साजरी। जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात 69.65% इतकं विक्रमी मतदान। आयएसएफ नेमबाजी स्पर्धेत 10 सुवर्णपदकांसह 14 पदकं मिळवून भारत अग्रस्थानी। आणि पुण्यात बावधन इथं हेलिकॉप्टर दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश आज त्यांना आदरांजली वाहत आहे। महात्मा गांधी यांची आज 155वी जयंती असून त्यानिमित्त देशासह परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्र्यांनी नवी दिल्लीतल्या महात्मा गांधींच्या राजघाट इथल्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण केली। त्यानंतर त्यांनी माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 120व्या जयंतीनिमित्त विजयघाट इथल्या समाधीवर आदरांजली अर्पण केली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत। सर्व नागरिकांनी सत्य, अहिंसा, प्रेम आणि सचोटी ही मूल्य आत्मसात करून महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत प्रत्यक्षात साकारण्याचा तसंच देश आणि समाजाच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याचा संकल्प करूया असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे। सत्य, सद्भावना आणि समानता या मूल्यांचा अंगीकार करणाऱ्या महात्मा गांधींच्या आदर्शांमुळे देशाला कायम प्रेरणा मिळत राहील असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं असून लालबहादूर शास्त्री यांनी आपलं आयुष्य शेतकरी, सैनिक आणि देशाभिमानासाठी समर्पित केलं असं म्हटलं आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली आहे। अजित पवार यांनी मंत्रालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। गांधी जयंतीनिमित्त देशोदेशीच्या भारतीय दूतावासांमध्ये महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात येत आहे। रियाधमधल्या भारतीय दूतावासानं स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत गेले 15 दिवस राबवलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाचा समारोप आज झाला। यामध्ये स्वच्छताविषयक अनेक उपक्रम राबवले गेले। एक पेड मा के नाम या उपक्रमात रियाधमध्ये 1500 रोपं लावण्यात आली। गांधी जयंतीनिमित्त आज सर्वत्र स्वच्छता दिवस साजरा करण्यात येत आहे। स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसमवेत भाग घेतला। यावेळी स्वच्छतेशी संबंधित 9,600 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला। यात अमृत प्रकल्प, स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियान आणि गोबरधन योजनेअंतर्गत 15 बायोगॅस प्रकल्पांचा समावेश आहे। स्वच्छता पंधरवड्याच्या सांगतेनिमित्त देशभरात विशेष कार्यक्रम होत आहेत। नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात आज आयोजित स्वच्छता मोहिमेत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक खासदार आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला। राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये 80 लाख टन विलगीकृत कचऱ्याचा वापर करण्यात आला असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरात सांगितलं। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महापालिकेतर्फे आयोजित श्रमदान कार्यक्रमात ते बोलत होते। नागपूर महानगरपालिकेमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाला पुरवलं जातं। पेंच, कोराडी, खापरखेडा या प्रकल्पातल्या राखीव पाण्याचा वापर आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली। कचऱ्यापासून बायो सीएजीची निर्मिती शक्य असून महानगरपालिकेनं आता आपल्या ताफ्यातल्या वाहनांमध्ये अशा इंधनाचा वापर सुरू करावा अशा सूचनाही गडकरी यांनी यावेळी केल्या। स्वच्छता ही सेवा अभियान सध्या देशभरात राबवलं जात आहे। चंद्रपूर जिल्ह्यातले गौरव शामकुळे आणि त्यांच्या सोबत्यांनी गुजरातमधल्या सोमनाथ मंदिरापासून स्वच्छता मोहीम राबवली। त्यांनी सांगितलं,
स्वच्छता अभियान 2017 साली आम्ही ही सोमनाथ इथून सुरुवात केली. मूलपासून अवघ्या 12 किलोमीटर वरती सोमनाथ मंदिर आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून आम्ही हे स्वच्छता अभियान सुरू केली आहे आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात सोमनाथला फिरण्यासाठी येतात तर मग त्याच्या दारूच्या बाटल, प्लास्टिक बाटल असेल, वेपरचे पॅकेट आहे हे धबधब्यात टाकून ठेवतात. दरवर्षी 10 ते 20 हजार भाविक तिथे रोज येत असतात. धबधबा बंद होत होता तर त्याच्या संकल्पनेतून आम्ही तो सगळा कचरा उचलण्याचा काम बुधवार आणि रविवार करतो. प्रत्येक गावात जाऊन स्वच्छतेचा संदेश देणार आहे आणि जिथे जिथे कचरा आहे ते उचलण्याचं काम आम्ही सायकलद्वारे करणार आहे.
देशातल्या 14 पूरग्रस्त राज्यांना केंद्र सरकारनं 5,850 कोटी रुपयांहून अधिक निधी जारी केला आहे. यामध्ये महाराष्ट्राला 1,492 कोटी रुपये, आंध्र प्रदेशला 1,000 कोटी रुपये, गुजरातला 600 कोटी रुपये आणि तेलंगणाला 417 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातल्या 40 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 69.65% इतकं विक्रमी मतदान झालं. याआधी 18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात 61.38% मतदान झालं होतं तर 25 सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यात 57% मतदान झालं होतं. हरियाणामध्ये येत्या शनिवारी एकाच टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या वतीनं जोरदार प्रचार सुरु आहे. हरियाणात पलवल इथं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल सोनीपत इथं सभा घेतली. हरियाणा तसंच जम्मू काश्मीरमध्ये मतमोजणी येत्या 8 ऑक्टोबरला होणार आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला अधिकाधिक चालना मिळत असून सप्टेंबर महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी 1,59,000 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 23% नोंदणी वाढल्याचं केंद्र सरकारच्या आकडेवारीत म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% वाढली आहे तर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी 8,93,000 इतकी झाली आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी न्यायिक आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालचा हा एकसदस्यीय आयोग या प्रकरणातली पोलिसांची भूमिका तसंच इतर संबंधित बाबींचा तपास करेल. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशनतर्फे आयोजित ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या दिवांशी हिनं सुवर्णपदक पटकावलं तसंच भारताच्या तेजस्विनी, दिवांशी आणि विभूती भाटिया यांनी महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेच्या सांघिक प्रकारात देखील सुवर्णपदकाची कमाई केली. सध्या या स्पर्धेत भारत 10 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्यपदक अशा 14 पदकांसह पदक तालिकेत आघाडीवर आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या शारजा इथं उद्यापासून आयसीसी महिला टी20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होतील. पुण्यातल्या बावधन इथं आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 वैमानिक आणि 1 अभियंत्याचा समावेश आहे. बावधन परिसरात आज सकाळी 7:15 ही दुर्घटना घडली. परिसरातल्या घटनास्थळी पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसंच अग्निशमन दलाकडून बचाव कार्य करण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 155व्या तर देशाचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या 120व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. स्वच्छ भारत अभियानाची दशकपूर्ती सर्वत्र साजरी. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात 69.65% इतकं विक्रमी मतदान. आयएसएफ नेमबाजी स्पर्धेत 10 सुवर्णपदकांसह 14 पदकं मिळवून भारत अग्रस्थानी. आणि पुण्यात बावधन इथं हेलिकॉप्टर दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.